नमस्कार, आम्ही गोदरेज सॅलॉन मधून बोलत आहोत. जर आपण हा कॉल पूर्ण केला तर आपल्याला 25 रुपयाच्या टॉप अप मिळू शकते. आम्हाला आपण काही महिन्यापूर्वी केलेला ब्युटिशियनचा कोर्स संबंधी माहिती हवे आहे. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्या मोबाईल फोनचे बटणे दाबा. कृपया पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. जर आपण ब्युटिशियन म्हणून काम करत असाल तर 1 दाबा, जर नसाल तर 2 दाबा. जर 2 दाबले तर मुलाखत संपेल. जर आपण आपल्याला घरीतून काम करत असाल तर 1 दाबा. जर आपण पार्लरमधून काम करत असाल तर 2 दाबा. जर दररोज 4 तासपेक्षा कमी वेळ काम करत असाल तर 1 दाबा. जर फक्त सीझनल तात्पुरेत काम करत असाल तर 2 दाबा. जर दररोज 4 तासपेक्षा कमी वेळ काम करत असाल तर 1 दाबा. जर दररोज 4 ते 8 तास काम करत असाल तर 2 दाबा. जर दररोज 8 तासपेक्षा जास्त तास काम करत असाल तर 3 दाबा.